पित्या जे काय आम्ही शिकलो आतापर्यंत त्याच्याबद्दल धन्यवाद.
आणि
या शेवटच्या काही सत्राबद्दल आम्ही तुझी शक्ती मागतो.
सेंड युअर स्पिरिट अपॉन अस सो दॅट यू माइट टीच अस व्हॉट यू वांट अस टू नो.
आणि तुझा आत्मा आमच्यावर पाठव जेणे काय तुला जे आम्हाला शिकवायचं ते तू शिकवशील.
टू युअर ग्लोरी इन क्राइस्ट नेम.
तुझ्या गौरवासाठी ख्रिस्त येशूच्या नावात.
So Doug gave a very good opening to what I'm going to talk about here now.
आणि पास्टर डग ने फार सुंदर सकाळी जे काही सांगितलं ते माझ्या मी जे शिकवणार आहे त्याच्यासाठी सुरुवातीची बाब झालेली आहे.
What we're going to do is take one portion of the qualifications of elder and expand upon it.
आपण जे वडील आहेत त्यांचं जीवन कसं असावं त्याच्यातली एक बाब आपण घेणार आहोत आणि त्याच्यावर विस्तारित पाहणार आहोत.
We'll be focusing on the way that we're supposed to lead our homes.
आणि आपलं घर आपण कसं चालवायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण सांगू.
The title of this sermon is the ministering heart of a disciple making leader in the home.
आणि घरामध्ये शिष्य घडवणारा नेता याचं हृदय कसं असतं त्याकडे आपण पाहणार आहोत.
And the first thing we see is that we are given a mandate of being a good manager in our homes.
आणि पहिली गोष्ट आपण पाहिली पहिले तिमोथी 3 मध्ये की आपल्याला घरची व्यवस्था सुरळीत पहिली करायची आहे.
Read 1 Timothy chapter 3 verses 1 through 5.
पहिले तिमोथी 3 अध्याय आणि 1 ते 5 बघा. कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा करीतो. हे वचन विश्वसनीय आहे. अध्यक्ष अदृश्य एका स्त्रीचा पती नेमस्त स्वस्त चित्त सभ्य अतिथिप्रिय निपुण शिक्षक असा असावा. तो मद्यपी व मारकान असावा तर सौम्य भांडण न करणारा द्रव्यलोभ न धरणारा आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा आपल्या मुलाबाळांना भीड मर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा. ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल.
So as we enter in this topic, I want to be the first one to say that I am a student of this.
आणि ह्या मुद्द्याला हाताळत असताना मला सर्वप्रथम सांगू द्या की मी ही शिकत आहे ह्या गोष्टी.
This is something that I still need to grow at.
आणि मला ह्या गोष्टीमध्ये वाढायचं हे मी मान्य करतो.
So I sit here with you under the word of God and it judging me.
आणि मी तुमच्या संग सह बसलेलो आहे आणि देवाचं वचन हे मलाही परीक्षेत आहे.
So we cannot weaken the command of God.
पण इथं देवाचं जे आज्ञा आहे ती आपण अशक्त करू शकत नाही.
So in here we see in order for a man to be an overseer in the church he must first manage his household.
आणि त्याला जर का मंडळीची कार्य आणि अध्यक्षता करायची आहे तर घरची व्यवस्था पहिली पाहिजे आहे.
The word here manage is actually this word that Doug pointed out, prohistimi.
आणि हा जो व्यवस्था सांभाळणं म्हणजे prohistimi असा शब्द आहे.
So the word that says to stand before and what Doug says to stand before the church to lead it, it's also used now to stand before your family to lead the family.
आणि हाच जो शब्द म्हणजे मंडळी पुढे थांबून त्यांची काळजी घेणं तसंच हा शब्द कुटुंबासमोर थांबून काळजी घेणार.
So the word means oversee, lead, direct, guide.
आणि हा शब्द म्हणजे देखरेख करणं मार्गदर्शन करणं सल्ला मसलत देणं आणि योग्य दिशा देणं.
To exercise authority over or rule.
आणि अधिकार आणि मार्गदर्शन देणं.
So it's almost the same expectations of the overseeing that's expected in the church.
आणि मग हेच मंडळीच्या बाबतीत देखील देव अपेक्षितो वडिलांकडून.
So what Paul is saying is that the implication is that the man's leadership will begin in the home.
आणि मग पाऊल इथं असं सांगतोय आपल्याला त्याचा अध्यक्षपणा किंवा नेतृत्व पहिलं घरी सुरू होतं.
The home will act as a smaller picture of how he will oversee the larger church.
आणि घरी जसं तो नेतृत्व करत आहे ते छोटं चित्र मोठ्या चित्राकडे लक्ष देतं की मंडळीमध्ये तसंच तो करेल.
The kind of leader that he will be will be seen first and foremost behind the private walls of his home.
आणि तो कसा नेता निघणार हे पहिली गोष्ट त्याच्या चार भिंतीच्या घरामधल्या चार भिंतीमध्ये दिसल.
Therefore God says he must oversee or manage his household well.
म्हणून देव म्हणतोय की त्या चार भिंतीमध्ये पहिलं त्यांनी त्याचं नेतृत्व दाखवावं आणि सिद्ध करावं.
Now the primary concern with the church is their spiritual well-being.
आणि मंडळीमध्ये तर आध्यात्मिक सुरळीतपणा हे मोठी बाब आहे.
सो इफ द होम इज टू बी अ टेस्ट ऑफ द मॅन्स ओव्हरसाइड ऑफ द चर्च.
जर का मग घर त्या बाबतीचं प्रशिक्षण केंद्र आहे.
He must also show a proven ability to spiritually shepherd in his home.
आणि जर का मंडळीमध्ये उभं राहून त्याला आध्यात्मिक नेतृत्व करायचंय तर मग घरामध्ये देखील त्याला आध्यात्मिक नेतृत्व करायचं.
He has a wife and children that he must concern himself to lead spiritually.
त्याची पत्नी आहेत, मुलं आहेत, त्यांना तिचं आध्यात्मिक पुढारपण त्याला द्यायचं आहे.
Or in other words, he must disciple them.
आणि किंवा दुसऱ्या शब्दामध्ये त्यांचे शिष्य घडवायचे.
He must shepherd them.
त्यांची पाळकीय काळजी घ्यायची आहे.
Therefore, a man's ability to be a lead in the church will be proven first in the spiritual oversight of the people in his house.
म्हणजे इथं मंडळीमध्ये त्याचं आध्यात्मिक अध्यक्षपणा त्याची पहिली पारख त्याच्या घराच्या आध्यात्मिक पाळकीयपणामध्ये होते.
And so God says a man that cannot spiritually lead in his home will not be able to spiritually lead in the larger church.
म्हणून देव म्हणतोय की जो घरामध्ये आध्यात्मिक नेतृत्व करू शकत नाही तो मंडळीमध्ये करू शकणार नाही.
So first, we're going to look at the husband's discipleship of his wife.
आणि पहिली गोष्ट मग आपण पाहणार आहोत की पुरुष जो आहे त्याच्या पत्नीसह कसं तो शिष्य घडवतो.
Turn to Ephesians 5.
आणि इफिस 5 म्हणजे पत्नीचाच कसं शिष्य घडवतो. इफिस 5.
What we see here is discipleship of one's wife is primarily out of love.
आणि तिचं शिष्य घडवणं तिची आध्यात्मिक वृद्धी हे पहिलं प्रेमाने होतं.
The primary mark of the husband's spiritual leadership of his wife is love.
आणि पहिलं मूलभूत गुणलक्षण काय आहे की तिची तो आध्यात्मिक काळजी घेतोय म्हणजे तो तिच्या संगती प्रेमाने वागतो.
So read Ephesians 5 verse 25 through 27.
Ephesians 5:25 पासून बघा. पत्नींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा अशा सारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपापल्या पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो.
Now we like to jump to this passage without looking at its context.
आणि हा जो शास्त्र भाग आहे आपण लगेच तो धरतो संदर्भ न लक्षात घेता.
But we observe something very important from the context.
पण ह्या संदर्भातून आपल्याला शिकण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे 18 वचनात.
The husband loving his wife flows from a spirit filling.
आणि जर का पतीला पत्नीवर प्रेम करायचं आहे तर आत्म्याच्या भरले जाण्याने ते होणार आहे.
In verse 18 it says, and do not get drunk with wine for that is debauchery.
आणि संदर्भ असा आहे 18 वचनात की द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे.
But be filled with the spirit.
पण आत्म्याने परिपूर्ण व्हा.
So a husband that loves his wife is showing evidence of the spirit in him.
जो पती आपल्या पत्नीवर प्रेम करतो तो आत्म्याच्या भरल्या जाण्याचं पुरावा दाखवत आहे.
And so the opposite will also be true.
आणि तसं मग त्याचं विपरीत पण खरंच आहे.
A neglect of your wife shows that the spirit is not working in you.
आणि जर का तुम्ही पत्नीचं काळजी घेत नाही तिची योग्य पालन पोषण प्रेम करत नाही म्हणजे आत्म्याने तुमचं भरलेलं जीवन नाही, आत्मा तुमच्याद्वारे कार्यरत नाही.
Or that he is being quenched by you.
म्हणजे आत्मा तुमच्याद्वारे थंडवला चाललेला आहे.
And notice in verse 21.
आणि मग 21 वचनात बघा.
The fruit of spirit filling is that we submit to one another in reverence to Christ.
आणि ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा हे आत्म्याच्या भरल्या जाण्याचा एक परिणाम आहे.
Then it flows into wives be submissive to husbands.
आणि मग ते पुढे जाऊन मग पत्नी तसं झाल्यावर आत्म्याच्या प्रभावाखाली पतींना अधीन होतात.
But then after that it says husbands love your wives.
आणि मग पती पण आत्म्याच्या प्रभावाखाली मग पत्नीवर प्रेम करायला लागतात.
So in a sense your loving leadership is also submission to your family.
आणि म्हणून तुम्ही जर का प्रेमळ नेतृत्व तुमच्या कुटुंबावर करताय तो एक प्रकारे अधीन राहण्याचाच प्रकार आहे.
Let's not get it wrong, it's not the same submission that the woman gives to the husband.
आणि मग पत्नी जसं पतीला अधीन राहते तशा प्रकारचं आपण अधीन राहत नाही.
But the husband submits to his family in that he leads with loving serving leadership.
पण पती आपल्या कुटुंबाला कसा अधीन राहतो तर आपली जी नेतृत्वाची जबाबदारी आहे तो प्रेमाने नेतृत्व आणि पुनर्पण करतो.
He submits to do all he can in his power to bring ultimate benefit and joy to his wife.
जे काही त्याच्या सामर्थ्याला शक्य होईल ते सगळं तो अंमलात आणतो जणू जेणेकरून तिची पत्नी ती आनंदात राहील.
Now let's not get this wrong, it's not everything that she wants to be joyful.
आणि तिला आनंदात ठेवायचं म्हणजे तिला जे काय हवंय ते द्यायचं तसं नाहीये.
It's what God shows as what is her ultimate benefit.
आणि देवाच्या वचनामध्ये सत्य शेवटी ज्या ज्या गोष्टींनी तिचा अति उंच फायदा होणार सत्य शेवटी देवाचा गोष्टींचा फायदा तो आहे.
And that is her spiritual well-being.
आणि देवाच्या इच्छेत सगळ्यात अति उंच फायदा म्हणजे आध्यात्मिक वृद्धी.
So in these verses of 25-27
मध्ये
we see this amazing truth.
आणि हे अद्भुत इथं सत्य आपण पाहतो.
That should make every husband tremble.
आणि प्रत्येक पती जो आहे तो थरथर कापायला पाहिजे.
It says love as Christ loved the church.
आणि 25 वचनात ख्रिस्ताने मंडळीवर जशी प्रीती केली तसं प्रीती करा.
The quality of the love which the husband ought to show their wives is the same quality that Christ shows the church.
ज्या प्रकारचा दर्जा किंवा गुणवत्ता ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून दाखवली त्याच प्रकारचा दर्जा आणि गुणवत्ता पतीने पत्नीवर प्रेम त्याच्या प्रेमामध्ये दाखवा.
How many men here are married?
आणि कितीतरी किती पुरुष इथं विवाहित आहेत.
Okay. And we have a few here that are still single.
आणि काही इथं अजून अविवाहित आहेत.
So this for husbands, this should be a very convicting message for us.
आणि पती या नात्याने आपल्याला फार
convicting
टोचणारा संदेश असला पाहिजे.
And for single men, you should see this as a solemn charge to you for perhaps your future.
आणि जे अविवाहित आहेत त्यांना पुढे येणाऱ्या दिवसांबद्दल एक फार गंभीरतेचं देवाकडून आज्ञा आहे हे आपण पाहायला पाहिजे.
Ask yourselves for a moment, what is the quality of Christ's love for the church?
आणि तुम्ही एकमेकांना आणि स्वतःला विचारा की ख्रिस्ताच्या मंडळीवर कशा प्रकारचा प्रीतीचा दर्जा किंवा गुणवत्ता आहे.
What have you yourself experienced in Christ's love for you?
तुम्ही वैयक्तिक रीतीने ख्रिस्ताचं प्रेम कसं कोणत्या मात्रेत आजमावलं आहे.
He then looks at the spiritual leader and says, unless you love like this, you are not a leader.
आणि मग तो म्हणत आहे की आध्यात्मिक पुढाऱ्याला की जर का तुम्ही अशा प्रकारचं प्रीती दाखवत नाही तर तुम्ही नेतृत्व करणार नाही.
This is a major charge.
फार मोठी गांभीर्याची ही अपेक्षा आहे देवाकडून.
This ought to bring us to our knees in prayer.
आणि आपल्याला प्रार्थनेकडे ही आज्ञा घेऊन जाते.
This is a sobering reality of our calling to love our wives.
फार गांभीर्यतेची एक इशारा देवाकडून आहे की आपण आपल्या पत्नीवर नेहमी प्रेम केलं पाहिजे.
Let's look at a few things about Christ's love that we can glean.
आणि ख्रिस्ताच्या प्रीतीबद्दल अजून काही गोष्टी इथं आपण पाहूया.
First of all, Christ's love initiates.
पहिली गोष्ट म्हणजे ख्रिस्ताचं प्रेम जे आहे पुढाकार घेतं.
1 John 4:19 says, we love because he first loved us.
ख्रिस्ताचं प्रेम कसं आहे पहिले योहान 4 मध्ये लिहिलंय की आपण प्रीती करतो कारण त्याने प्रथम आपल्यावर प्रीती.
There was nothing lovely about us that caused Christ to take his first step.
आपल्यामध्ये असं मध्ये काही चांगलं असं नव्हतं जेणेकरून ख्रिस्ताला जबरदस्ती झाली की आपल्यावर प्रीती करावी.
But he initiated first and came near to his church.
पण त्याने पहिला पुढाकार घेऊन आपल्या मंडळी पापात असताना तो आपल्या जवळ आलेला आहे.
So then this is how we ought to love our wives.
म्हणून आपण अशा प्रकारची प्रीती आपल्या पत्नींवर केली पाहिजे.
Brothers, how are you initiating your love for your wife?
मग तुम्ही प्रथम पुढाकार घेत आहात का तुमच्या पत्नीवर प्रीती करण्यासाठी.
Did not Christ take it upon himself to come to save his church?
आणि मग ख्रिस्ताने स्वतः निर्णय घेतला की नाही की पहिलं मी जाऊन या पापी लोकांना तारणार.
Yet some of us have done nothing for our wives to make them feel like we've initiated.
आणि आपल्यापैकी कितींनी असं काही केलं नाहीये जे ती करून तिला समजेल की हा प्रेमामध्ये आता पुढाकार घेतोय.
And remember, the cost is more than just what's happening in our marriage.
आणि फक्त आपल्या कुटुंबात काय होणार तेवढंच ती किंमत नाही.
How you treat your wife is going to reflect how you're going to treat your church.
आणि तुम्ही तुमच्या पत्नीला कसं वागवता हे तुमच्या मंडळीला तुम्ही कसं वागवणार याचं दर्शक आहे.
Christ's love is also sacrificial.
आणि मग ख्रिस्ताचं प्रेम जे आहे ते त्यागपूर्ण प्रेम आहे.
Mark 10:45 says,
Mark 10:45 मध्ये असं लिहिलेलं आहे,
For even the Son of Man came not to be served, but to serve.
आणि मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यायला आलेला नाही तर सेवा करण्यासाठी आलेला.
And give his life a ransom for many.
त्याचा जीव जो आहे तो अनेकांसाठी खंडणी म्हणून देण्यात आलेला आहे.
So what does this say about the man in his family?
आणि मग पुरुष त्याच्या कुटुंबामध्ये कशा प्रकारची प्रीती करेल ह्याच्याबद्दल काय बोलतो?
It says the chief servant in the home should be the man.
याचा अर्थ की प्रमुख जो सेवा करणारा पाय धुणारा जो आहे तो म्हणजे पुरुष त्याच्या कुटुंबात.
I have a friend who is teaching on being a godly husband.
आणि माझा एक मित्र आहे तो देवभिरू पती कसं बनणं ह्याबद्दल शिकवत आहे.
And he gave the example that after he comes home from work, he stays in his driveway.
आणि तो असं एक उदाहरण देतो की घरी गाडी चालवत असताना तो जेव्हा येतो घराजवळ तो गाडी थांबवतो.
And he prays to the Lord, God help me to begin my job.
आणि तो म्हणतो की देवा आता मला माझं कामकाज सुरू करण्यासाठी आता सहाय्य कर.
Help me to be the servant in my home.
मला आता कुटुंबामध्ये जाऊन सेवक बनण्याची कृपा तू कर.
Help me to love my wife and children by serving them.
आणि मला आता माझ्या कुटुंबावर प्रेम आणि पत्नीवर प्रेम करण्यासाठी आता शिकव.
But how easily it is for us to go home and just relax.
आणि आपल्याला किती सोपं जाते की घरी जाऊन फक्त आराम करणं.
To leave our family to fend for themselves.
आणि मग आपलं कुटुंब जे आहे ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं.
We say, don't bother me, I just finished work, don't bother me.
आणि मला तुम्ही सतवू नका, मी माझं काम संपून आत्ता चाललोय.
While our wives are suffering with our children grasping at her.
आणि मग दिवसभर आपले मुलं जे आहेत ते आईला सतवत असतात.
We must be sacrificial servants.
आपण त्यागपूर्ण सेवक असलं पाहिजे.
Did not Christ sacrifice himself?
आणि ख्रिस्ताने स्वतःचा त्याग केलेला नाही का?
And the charge is this, love your wife this way.
आणि मग आपण आपल्या प्रीतीला पत्नीवर असं प्रेम केलं पाहिजे.
Christ's love is also humble.
आणि ख्रिस्ताचं प्रेम हे नम्र प्रेम होतं.
Philippians 2 says he humbled himself as a servant to the point of the cross.
Philippians 2 मध्ये असलेले आहे की त्याने स्वतःला इतकं काय रिक्त आणि नम्र केलं क्रूस खांबापर्यंत जाण्यापर्यंत.
Yet how easily we are prideful to our wives.
आणि आपण कितीतरी गर्वाने भरलेलो असतो आपल्या पत्नीवर.
We say, don't question us.
मला तू प्रश्न विचारू नकोस.
I am right, you are wrong.
मी खरा आहे, तू खोटा आहेस.
We don't seek to understand them.
आपण त्यांची बाजू समजायला तयार नाही.
But boldly exercise our authority.
पण मग एकदम गर्वाने आम्ही भिटाईने आमचा अधिकार जमवतो.
But we see Christ a different way.
पण आपण ख्रिस्ताला इकडे वेगळ्या रीतीने पाहतो.
He came humbly.
तो नम्रपणे आला.
Became a servant.
तो सेवक झाला.
We must be this way.
आपण पण असं असलं पाहिजे.
We must give a humble answer.
आपण उत्तर जे आहे पत्नीला नम्रतेने दिलं पाहिजे.
It says in 1 Peter that we are to be live with our wives in an understanding way.
पहिल्या पेत्रामध्ये दिले तिसरा अध्याय की आपण आपल्या पत्नीशी समजतेने वागलं पाहिजे.
And the understanding way means become a learner.
आणि तिथं समजतेने जगलं पाहिजे म्हणजे तिचं शिकणारा आपण बनलं पाहिजे.
To humble ourselves to understand them.
आणि आपण नम्रतेने ती कशी आहे ह्याचा अभ्यास केला पाहिजे.
So we need to be humble servants.
आपण नम्र सेवक व्हायला पाहिजे.
Humble leaders.
नम्र नेते व्हायला पाहिजे.
Christ's love was also volitional.
आणि ख्रिस्ताचं प्रेम जे आहे ते न जबरदस्ती करता स्वखुशीने त्याने केलेलं आहे.
John 15:16 says, you did not choose me, but I chose you.
Yohan 15:16 मध्ये असलेलं आहे की तुम्ही मला निवडलं नाही, मी तुम्हाला निवडलेलं आहे.
There is nothing lovely about the church when he came for her.
जेव्हा ख्रिस्त त्याच्या वधूसाठी आला तेव्हा तिच्यामध्ये काही असं आपुलकीचं नव्हतं.
We were not handsome in becoming.
आणि आपण काय एवढे देखणे नव्हतो की ख्रिस्ताची नजर आपल्यावर पडल.
But when we were in filth of our sin, Christ came.
आपण आपल्या पापाच्या मळामध्ये होतो तेव्हा ख्रिस्त आला आपल्यावर.
He chose to love when we were unlovely.
आपल्यावर प्रीती करण्याचा निर्णय केला जेव्हा आपण अपवित्र होतो.
So then brothers, our love for our wives must be volitional.
म्हणून आपलं प्रीती जी आहे पत्नीसाठी ती स्वखुशीने असायला पाहिजे.
Even when our wives may not deserve our love, we choose to love them.
आपल्या आपली पत्नी जी आहे ती त्या प्रेमास योग्य नसेल तेव्हाही आपण ते स्वखुशीने करतो.
Christ's love is also without condition.
आणि ख्रिस्ताचं प्रेम जे आहे बिना अटीचं प्रेम आहे.
Romans 5:8 says, but God shows his love for us.
आणि देव आपल्या प्रीतीचं प्रमाण असं आपल्या प्रति प्रकट करतो.
In that while we were still sinners, Christ died for us.
की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.
You see, Christ loved us despite us.
आणि ख्रिस्ताने आपल्यावर प्रेम केलं आपण जसे आहोत तसं किंवा आपलं लायकी नसताना केलेलं आहे.
He loves us when we are sinners.
आणि आपण पापी असताना प्रेम केलेलं आहे.
He loves us when he should judge us.
आणि जेव्हा असं योग्य होतं की त्याचा न्याय आपल्यावर यावा तेव्हा त्याने प्रेम केलेलं आहे.
He loves us when we belong in hell.
आणि जेव्हा आपण मृत्यू नरकाचे वारिस होतो तेव्हा आपल्यावर प्रेम केलेलं आहे.
He loved us before we existed.
आणि आपण अस्तित्वात येण्यापूर्वी आपल्यावर प्रेम केलेलं आहे.
And God makes it clear for us that he loves us regardless of our condition.
आणि देव आपल्याला स्पष्ट करतो बायबल मध्ये की आपल्या परिस्थितीच्या योग्य नसताना आपल्यावर प्रेम केलेलं आहे किंवा आपली पात्रता नसताना प्रेम केलेलं आहे.
So let me ask you brothers, can your wife tell you by your speech and actions?
आणि मला तुम्हाला विचारू द्या आपली पत्नी आपल्या हावभावाने आपल्या बोलण्याने कृतीने हे सांगू शकल का
that you love her without condition.
आपले तिच्या प्रती जे हावभाव किंवा शब्द आहे कृती आहे त्याच्याने पाहून ती सांगू शकल का की नाही तू माझा पती माझ्यावर प्रीती करतो.
Christ's love is also forgiving.
आणि ख्रिस्ताचं प्रेम जे आहे ते क्षमाशील प्रेम आहे.
Colossians 3:13 says,
Colossians 3:13 मध्ये असं लिहिलं आहे,
bearing with one another,
एकमेकांचं सहन करत,
and forgiving each other,
आणि एकमेकांची क्षमा करत,
whoever has complaint against anyone,
आणि कुणाचं कुणाबद्दल काही तक्रार असेल तर,
just as the Lord forgave you, so also should you.
प्रभूने तुमच्यावर कशी क्षमा केली तसे तुम्ही क्षमा करा.
Christ forgave us of our sins.
ख्रिस्ताने आपल्या पापांची क्षमा केली.
But how easy it is for to keep our grudges against our wives.
पण किती सोपं आहे की आपलं जी अक्षमाशीलता किंवा काही गोष्टी आठवून धरणं.
In our pride we give each other the silent treatment.
आणि मग आपल्या गर्वामध्ये आपण एकमेकांप्रती मग शांत राहतो आणि बोलत नाही.
And we forget how freely Christ forgave us.
आणि आपण विसरतो की ख्रिस्ताने किती मोफत रीतीने आपल्यावर प्रेम केलं.
Christ also loves constructively.
आणि ख्रिस्त जो आहे तो एका बांधणाऱ्याच्या किंवा बांधणारा त्याचं प्रेम असतं.
Christ says that I will build my church and the gates of Hades will not overpower
it. ख्रिस्त म्हटलेला आहे की मी माझी मंडळी बांधेल आणि तिच्या विरुद्ध आधुलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही.
Ephesians 4:12 says the equipping of the saints is for the building up of the body of Christ.
Ephesians 4:12 मध्ये म्हटलेलं आहे की संत गणाचं जे बांधलं जाणं.
So then our love for our wives must be that which builds them up.
म्हणून आपलं आपल्या पत्नी प्रत्यर्थ प्रेम जे आहे ते तिला बांधणारं प्रेम असलं पाहिजे.
Which edifies them.
प्रभू मध्ये तिची उन्नती होणार.
Christ's love is also practical.
आणि ख्रिस्ताचं प्रेम जे आहे व्यवहारिक प्रेम आहे.
1 John 3:18 says,
पहिले योहान 3:18 मध्ये लिहिले,
let little children let us not love with word or with tongue.
पहिले योहान 3:18 मध्ये लिहिले, केवळ फक्त जिभेने आणि शब्दाने आपलं प्रेम नसावं,
but in deed and truth.
पण कृतीमध्ये आणि सत्यतेमध्ये आपलं प्रेम असावं. खरं
Christ did not just simply feel love for you.
ख्रिस्त फक्त तुमच्या प्रती भावनिक प्रेम त्याने दाखवलं नाही.
His love led him to supply your greatest need.
पण त्याचं प्रेम जे आहे तिथपर्यंत आलं जिथपर्यंत आपली महान गरज होती.
And that greatest need came at his greatest cost.
आणि आपली महान गरज भागवता त्याला सगळ्यात मोठा त्याग करावा लागला.
And so our love must lead us to action.
आणि आपलं प्रेम जे आहे कृतीपर्यंत जायला पाहिजे.
We cannot just merely talk about our love or pray about it.
फक्त बोलणं फक्त त्याबद्दल प्रार्थना करणं तिथपर्यंतच आपलं प्रेम थांबणं नाही पाहिजे.
But we must lift our hand to show our love.
पण आपला हात उचलून ते प्रेम दाखवलं पाहिजे.
When's the last time as a servant leader you took the dishes from your wife?
आणि सेवक नेता या नात्याने कधी तुम्ही तिच्याकडून भांडे घेतले धुण्यासाठी?
To take the laundry from her hand.
आणि तिच्या हातातून जे कपडे धुवायचे आहेत ते पडलेले ते घेतले.
Brothers, is this not the way Christ loves us?
आणि ख्रिस्ताने आपल्यावर अशी प्रीती केली नाही काय?
And it says, if we are not managing our household well, you are not fit to be a leader.
आणि जर का आपण आपल्या घरची परिस्थिती सुरळीत पाळत नाही तर मग आपण योग्य नाही हे मंडळीचं पुढारपण करण्यासाठी.
How you treat your wife will be the training ground of how you will treat your church.
तुम्ही तुमच्या पत्नीला कसं वागवता हे प्रशिक्षण केंद्र असणार की मंडळीला कसं वागवणार.
I remember my beloved pastor.
आणि माझे जे आवडते पास्टर त्यांची मी आठवण करतो.
He was sharing how he spoke to his wife in an abrasive way.
आणि मग एकदा एकदम तीव्र शब्दात किंवा जोरात ते त्यांच्या एकदा पत्नी शांती बोलले.
And his wife replied back.
आणि त्यांच्या पत्नीने उत्तर दिलं.
Would Christ say the same thing to you?
आणि ख्रिस्त तसंच तुमच्या संगती वागतो का?
And that broke him down and he began to weep.
आणि मग तो तिकडे एकदम भग्न झाला आणि तो रडायला लागला.
Because he realized that if he heard the same words out of the Savior's mouth to him,
आणि तशाच प्रकारचे जोराचे शब्द किंवा तीव्र शब्द जर का ख्रिस्ताने त्याला बोलले असते,
it would break his heart and will.
आणि मग तर तो किती नाराज आणि एकदम नाखुश झाला असता त्याच्यावर.
But he realized he was meant to love as Christ loves.
आणि मग त्यांना समजलं की जसं ख्रिस्त त्याच्या संगती वागत आहे, प्रीती करत आहे, तसंच त्यांनी तिच्या संगती केलं पाहिजे.
So how could he say that which Christ would never say to him?
ख्रिस्त जसं त्याच्या संगती कधीच वागणार नाही तर तो त्याच्या विपरीत पत्नी संगती कसं वागल.
We need to be careful of how we speak.
आणि आपण कसं पत्नी संगती बोलतो याची जागरूकता आपण बाळगलं पाहिजे.
To be careful the way we live before our wives.
आणि आपण आपल्या पत्नी संगती कसं वागतो ते आपण जागरूक राहायला पाहिजे.
Now look at the goal of Christ in his ministry to the church.
आणि ख्रिस्ताचं ध्येय काय आहे त्याच्या सेवेमध्ये मंडळीसाठी.
The goal of Christ's love must also be the goal of the husband's love.
आणि ख्रिस्ताचं जे ध्येय आहे त्याच्या मंडळीसाठी तेच ध्येय मग पतीचं पत्नीसाठी राहायला पाहिजे.
And Christ's love is for the purpose of cleansing and sanctifying the church with the word.
आणि ख्रिस्ताचं जे प्रेम आहे ते या हेतूने आहे की सत्य शेवटी ती मंडळी जी आहे बिना सरकुतीची शुद्ध केलेली अशी वधू स्वतःला तो आणल.
To present her before himself beautiful.
आणि स्वतःला तो असं तिला प्रगट करल शुद्ध बिना सुरकुतीचे असं ख्रिस्ताचं ध्येय आहे.
To perfect her so she might be joyfully with him forever.
आणि अशा रीतीने तिला सुसज्ज आणि तयार आणि पवित्र निर्दोष करायला जेणे करून बिना दाग सुरकुती ती ख्रिस्ता संगती अनंत काळासाठी राहील.
So do we shepherd our wives with the same goal to sanctify her?
म्हणजे का ख्रिस्ताचं ध्येय हे आहे त्याच्या मंडळीसाठी तर आपलं ध्येय पण असंच आहे का तिच्या शिष्य घडवण्यामध्ये.
Loving her and leading her through the word.
आणि तिच्यावर प्रेम करणं आणि वचनाने तिची स्नान तिला पुसणं किंवा धुणं.
So that she might herself love and worship Christ.
जेणेकरून ती अजून ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये अजून आणि अजून पुढे जाईल.
So the goal of the husband's love must be for the great benefit of his wife.
आणि म्हणून पतीचं जे मोठं ध्येय आहे ते म्हणजे त्याच्या पत्नीचं अतिउंच जी अतिउंच चांगुलपणा असलं पाहिजे.
That she might be sanctified through his loving leadership.
जेणेकरून ती त्याच्या प्रेमळ नेतृत्वाद्वारे पवित्र होईल.
And brought to greater joy because he has ushered her into Christ's presence.
आणि मग ती अजून आणि अजून त्या पवित्रतेत होत असताना आनंदामध्ये देवाच्या सानिध्यात जाईल.
So we need to see this balance in our ministry.
म्हणून आपल्याला हा समतोलपणा आपल्या सेवेत पाहिजे.
This does not mean we neglect the church to spend all our time with our family.
आणि असं याचा अर्थ नाही की मंडळीच्या जबाबदाऱ्या सोडून आता पूर्ण वेळ मी माझ्या कुटुंबामध्येच घालत.
But we can't get away from this charge. We must manage our household well.
पण ते करत असताना मंडळीची सांभाळ करत असताना हा हेही आज्ञा आहे ते आपण टाळू शकत नाही की आपलं कुटुंब आपल्याला सुरळीत करायचं.
And in that charge God expects us to love our wives as Christ loved the church.
मग त्या आज्ञेमध्ये देव आपल्याला सुरळीतपणामध्ये देव आपली अपेक्षा करतो की पत्नीला आपण पत्नीवर आपण ख्रिस्तासारखं प्रीती करावी.
And in that will prove what kind of shepherds we will be.
आणि ते करत असताना मग त्याच्याहून सिद्ध होईल की पुढे जाऊन आपण कशा प्रकारचे मेंढपाळ बनणार.
Now the father's discipleship of his children.
आणि मग पित्याचं मुलांच्या संगोपनाबद्दल.
Look again at 1 Timothy chapter 3 verse 4.
पहिले तिमोथी 3 आणि 4 मध्ये बघा.
Go ahead and read that.
पहिले तिमोथी 3 अध्याय आणि 4 वचन. कासलेले आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा आपल्या मुला बाळांना भीड मर्दीचे मर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा.
So he says, with all dignity, keeping his children submissive.
आणि त्यांना भीड मर्यादेने आपल्या अधीन ठेवणारा.
This does not mean that we must require salvation of a leader's children.
इथं याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ख्रिस्ती नेत्याचा मुलगा जो आहे तो तारलेला पाहिजे.
What it does mean is the father leads in such a way that his children respect their father enough.
आणि याचा असा अर्थ आहे की त्याच्या कुटुंबामध्ये तो असं नेतृत्व करतो की त्याचे मुलं जे आहेत त्याचा आदर करून त्याच्या अधीन राहतात.
To submit to his leadership.
आणि त्याचे जे निर्णय आहेत त्याचं जे मार्गदर्शन नेतृत्व आहे त्याच्या खाली ते राहतात.
So that assumes that we are discipling our children.
आणि मग ते गृहित धरतं म्हणजे की आपण त्यांचं शिष्य घडवायला पाहिजे.
Let's turn to Deuteronomy chapter 6.
अनुवाद 6वा अध्याय बघा.
Read verses 4 through 9.
4 ते 9 बघा. हे इस्रायला श्रवण कर आपल्या देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपल्या देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुळाबाळांच्या मनावर बिंबिव आणि घरी बसलेले असताना मार्गाने चालत असताना निस्ता उठता त्याविषयी बोलत जा.
From this we can draw principles of how we're to disciple our children.
या जुन्या कराराच्या शास्त्र भागातून आपण काही तत्व काढू शकतो की कसं आपल्या मुलांसंगती वागावं.
Verse 4 begins with the proclamation of who God is.
चौथं वचन की देव कोण आहे त्याचं इथं व्याख्या दिलेली आहे.
And it is only after knowing God accurately that we move to adoring and exalting him rightly.
आणि तो कोण आहे हे आपल्याला समजल्यावर मग आपण त्याचा आदर आणि त्याला आराधना देऊ शकतो.
To exalt an untrue god of our own imagination does not truly exalt and adore God.
आणि जर का एक अनन्य देव किंवा देव ज्याचे गुणवैशिष्ट्य नाही तसं आपण मनामध्ये ठेवलं तर मग एक चुकीची आराधना आपल्यामधून निघणार.
So in other words, true worship is truth driven.
आणि खरी आराधना जी आहे सत्यानुरूप असते.
And it is this that said before it speaks of how we are to train our children.
आणि मग ह्या गोष्टी सांगितल्यात आणि मग त्याच्या नंतर मुलांना कसं वागावं इथं सांगितलं.
So the first principle we can see is that we must exalt God in front of our children.
मग पहिलं तत्व काय बाहेर येतं की आपण खरा देव कोण आहे आणि त्याची त्याची महानता उचलून धरलाय पाहिजे आपल्या मुलांसमोर.
And that assumes that we accurately know him and worship him in truth.
त्याचा अर्थ असा होतो की आपल्या खरं नातसंबंध त्याच्या संगती आहे आणि आपण आराधनायुक्त जीवन जगत आहोत.
So this is also the greatest commandment for all men.
आणि मग ही सर्व मनुष्य मात्रासाठी
that we love God.
सगळ्यात महान ही आज्ञा आहे की देवावर आपण प्रीती केली पाहिजे.
And our children must see us love God with all of our being.
आणि आपले मुलं जे आहेत त्यांनी हे पाहायला पाहिजे की आपले आमचे वडील जे आहेत ते पूर्ण हृदयाने देवावर केंद्रित आहेत आणि प्रेम करतात.
Only disciples who supremely love God will be able to lead others to come to love God.
आणि जे स्वतः अतिउंच प्रेम देवावर करतात तेच शिष्य बनवणारे जे आहेत इतरांना त्या प्रेमाप्रत घेऊन येऊ शकतात.
Therefore parents must begin with genuine worship from the heart.
म्हणून जे आई वडील आहेत त्यांच्या मनामध्ये खरी आराधना उपासना नमन देवासमोर असायला पाहिजे.
If they expect their children to come to do the same.
आणि मग त्यांची जर का अपेक्षा असेल की मुलांबाळावर प्रभाव पडेल तेही ते तसं करतील तर आई वडिलांनी तसं केलं पाहिजे.
The second principle we see is that we are to train our children in truth.
आणि मग दुसरं तत्व असं बाहेर निघतं की सत्यामध्ये त्यांना आपल्याला प्रशिक्षण द्यायचं.
Read verses 7 through 9 again.
7 ते 9 बघा. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबिव आणि घरी बसलेले असता मार्गाने चालत असता निस्ता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हा दाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या भायावर आणि आपल्या फाटकावर त्या लिहि.
first we see the parents' instruction must come from the authority and inerrancy of the word.
आणि मग आई वडिलांचं जे काही शिकवणूक आहे की ते जे न चुकणारं जे खरं वचन आहे त्याच्या अधिकारातून येतं.
It is not our own parental preferences or ideas.
आणि फक्त आपले आई वडील या नात्याने आपल्याला जे खरं वाटतं तसं आपण आपल्या मनाचं शिकवायचं नाही.
It is not our family traditions.
आपल्या वाडवडिलांच्या परंपरेनुसार त्यांना शिकवायचं नाही.
Nor even our cultural influences.
किंवा आपले सांस्कृतिक प्रभाव जे आपल्यावर झालं त्याप्रमाणे शिकवायचं नाही.
That must be taught to our children.
ते गोष्ट तशा प्रकारचं शिक्षण नव्हे.
But it must be the truth of God's word.
पण देवाच्या वचनाचं सत्य शिकवायला हवं.
If this is not the source and sum of instruction, we have failed to spiritually disciple our children.
आणि मग पूर्ण आपलं जे काही त्यांना शिकवणूक आहे त्याचं हे स्रोत आणि त्याचा हा सारांश जर का बनत नाही तर मग आपण अपयशी ठरलो आहोत. आपण आपल्या मनातच काहीतरी शिकवलेलं आहे.
We have another charge in Ephesians 6:4.
Ephesians 6:4 मध्ये अजून एक आपल्याला अपेक्षा आहे देवाकडून.
Where we're charged, fathers, do not provoke your children to anger.
तिथे लिहिलंय बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका.
The word provoke means to come alongside to cause wrath.
आणि मग चिरडीस आणणं म्हणजे त्यांच्यावर हावी होणं आणि मग त्यांच्या मनामध्ये राग उत्पन्न करणं.
See, God knows that as we watch over our children, there is a temptation to cause our children to be angry with us.
आणि देवाला माहिती आहे की ते आपल्या ताब्यात असल्यावर कधी कधी मोह होतो की आपण आपला राग त्यांच्यावर झाडतो.
And many things can cause this.
आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना चिरडीस लावतात.
When we give them unrealistic expectations to live up to.
आणि मग कधी कधी आपण जे खऱ्या अर्थाने लहान मुलांना अंमलात ते आणू शकत नाही असे असंभव त्यांच्याकडून अपेक्षा करतो.
When we are unloving in our discipline and our care.
आणि मग जेव्हा त्यांच्यावर ताडण किंवा शिक्षा देतो त्यांना तेव्हा प्रीतिहीन ते असतं.
When we are inconsistent with the way we discipline our children.
आणि मग जेव्हा आपण ताडण शिक्षण करतो कधी करत नाही कधी करतो कधी अति झालं तरच करतो अशा प्रकारे वारंवार ते करत नाही.
When we neglect them.
आणि मग जेव्हा आपण त्यांना त्यांची काळजी घेत नाही.
And even if we spoil them.
आणि जेव्हा आपण त्यांना इतकं काय प्रेम करतो म्हणजे एक प्रकारचं अति लाडाचं प्रेम.
It can cause them to be pushed toward wrath against us.
आणि मग त्याच्यामुळे ते चिरडीस आणले जाते.
These three are what we as those caring for our children must do. We must instruct them, we must train them, we must correct them and reprove them.
आपण त्यांना शिकवलं पाहिजे. आपण त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि आपण त्यांची कान उघडणी केली पाहिजे.
Instruction is giving them the truth of God's word.
देवाच्या वचनाचं शिक्षण नेहमी देणं त्यांना.
Training is coming alongside them and showing them how to live God's word.
आणि मग ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण म्हणजे त्यांच्या समवेत द्यायचं आणि मग त्यांना साधनं द्यायची आणि त्यांना शिकवायचं की कसं ते अंमलात आणू शकतो आपण.
Correction and reproof is when they go against and live against God's word.
आणि मग कान उघडणी किंवा जे शिक्षा आहे ती म्हणजे देवाच्या वचनाच्या विरुद्ध ते गेल्यावर मग त्यांना परत मार्गावर आणणं.
If you observe the passages in scripture of the number of times we're called to instruct, train and reprove.
जर का तुम्ही बायबल मध्ये हे जे तीन बाबी किती वेळेस आल्या जर का तुम्ही त्याची निरीक्षण करा.
And the number of times we're called to exhort and encourage one another.
आणि मग याची तुलना तुम्ही एकमेकांना उत्तेजन देणं एक्झोर्ट
encourage
ani protsan dena ya doganchi tulna jar ka karal.
The majority come here and here
ani mag bahutansh ritine he shabd vaparlele ahet bible madhe.
The least come here
ani mag tyachapeksha kami matrene he kan ugadni kiwa shiksha dena.
Therefore, we have a priority to do it in this way. So often, as fathers, we jump directly to this. When we have failed to instruct and train. This is an instant way to provoke your child to anger. We must obey the flow of scripture. We must be faithful to instruct. We must be faithful to come alongside them and train. All the way encouraging them and exhorting them.
And
then this should happen.
आणि मग ते बाहेर गेले की मग हे व्हायला पाहिजे म्हणजे कान उघडणे आणि ताडण.
In the statistics tells us that a father speaks 17 negative things to every one positive thing.
आणि मग असं जे प्रमाण जे पाहतात लोक ते म्हणतात की प्रत्येक 17 नकारात्मक गोष्टी जो पिता आपल्या मुलांना बोलतो एक सकारात्मक गोष्ट त्यांना सांगतो.
That should not be the way that we raise our children. Now looking at those verses, it tells us we also must be diligent and intentional about our instruction. Going back to Deuteronomy 6, looking at verse 7, notice it says, teach them diligently. When?
Kadi.
When you sit, when you walk. When you lie down, when you rise up. Bind them as a sign on your hand. Let them be as frontlets between your eyes. Write them on the doorposts of your house. It emphasizes that we need to be diligent and intentional. We need to be purposeful in the way we teach our children. Their instruction will not come by accident. We must be planning for these teaching encounters.
नियोजन केलं पाहिजे की कधी कधी मी आता त्यांच्या संगती वेळ घालवणार आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलणार.
फॉर एक्झाम्पल आय वॉज इन द गार्डन विथ माय सन
आणि मी एकदा बागेमध्ये माझ्या मुलासंगती होतो.
अँड वी वर वीडिंग द यार्ड
आणि आम्ही काय करत होतो ती जे कुसळ जे आहे गार्डन मध्ये ती काढत होतो.
अँड इट वॉज स्वेटिंग अँड इट वॉज व्हेरी हॉट
आणि फार उष्ण तो दिवस होता, घाम येत होता आम्हाला.
And I reminded my son, the reason we're doing this is because of the curse of sin.
आणि आपण हे काय करत आहोत हे सगळं की पापाच्या शापामुळे या निर्मितीवर आलेलं आहे.
And then I reminded him that weeds are a lot like sin in our lives.
आणि मग हे जे कुसळ जे आहे पापासारखं ते आहे आपल्या जीवनामध्ये.
If we just leave our yard for a while, they will surely pop up.
आणि जर का आपलं जे पटांगण असं सोडून दिलं आपण काही काळासाठी तर हे पुसळ निघणारच बाहेर.
To neglect giving them attention, sin will surely spring up.
आणि मग त्यांना जर का आपण दुर्लक्ष केलं तर ते वाढणारच.
And to cut them off, you cannot just pull them by the stem.
आणि त्यांना अर्धवटच आपण तोडून त्याची काढू शकत नाही.
They surely grow back.
ते पुन्हा एकदा वाढणार.
We must go to the root to pull them out.
आणि मग त्यांना मुळापासून आपल्याला उपटायला लागत.
And it's only by doing that, getting to the heart of the sin, that will be put to death.
आणि पापाबद्दल तसंच आहे की जे मुळापासून गोष्टी उद्भवत आहेत त्या उपटून टाकायला पाहिजे आणि मगच त्याच्यापासून त्याच्यावर आपल्याला विजय मिळतो.
These are the things that we need to do with our children, using every opportunity.
आणि अशा प्रकारे प्रत्येक जी संधी मिळेल ती संधीचा फायदा घेऊन आपण शिकवायला पाहिजे आपल्या मुलांना.
At every time and at every moment.
आणि प्रत्येक वेळ आणि घटकेमध्ये.
When you sit, when you walk, when you lie down.
तुम्ही बसले असता, तुम्ही चालत असताना, तुम्ही निसताना.
At all times.
सर्वोपरी सर्व वेळेस.
So brothers, this is what a disciple maker looks like in his home.
आणि एक शिष्य घडवणारा अशा प्रकारे आपल्या घरात दिसतो.
And we remember the charge. We must manage our household well.
आणि आपण पाहतो की टिमोथ्यामध्ये जो नेत्यांना जो आज्ञा दिलेली आहे किंवा जी अपेक्षा ठेवलेली आहे की तो त्यांच्या घराचं सुरळीत लक्ष पार पाडतो.
We will never be better leaders in the church than we are in our home.
आणि जितके आपण उपयुक्त घरामध्ये नेते आहोत तितकेच आपण मंडळीमध्ये बनणार.
So let me ask you, what does God see behind those private walls?
आणि मग त्या चार भिंतीच्या एकांतामध्ये देव काय पाहतो आपल्या घरांमध्ये?
Does he see an able church leader?
तिथं तो एक उत्कृष्ट आता उभरता नेता तो पाहतो का?
Because he sees a man loving his wife.
कारण तो पत्नीवर प्रेम करणारा माणूस पाहतो.
And training his children.
आणि लहान मुलांना प्रशिक्षण देणारा असा पाहतो.
May we be this kind of man.
आणि आपण अशा प्रकारचे होऊ.
Let me pray.
आपण प्रार्थना करूया.
Father, thank you for this charge.
हे पित्या, ह्या अपेक्षेबद्दल धन्यवाद.
I fall so short of this.
मी कितीतरी कमी पडतो ह्या.
In the years I've been married, in the years I've had my child.
आणि कितीतरी वर्षे माझा विवाह आणि माझं मूल मला दिलेलं आहे.
But we strive for this, Lord.
पण आम्ही ह्या मागामाग आता जाणार आहोत, झटणार आहोत.
Would you help us to prove ourselves as leaders?